सुपरहिट 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि जसं सांगितलं होतं की नदी परिसरात काय सिच्युएशन आहे ती पाहण्यासाठी मी जाणार आहे आणि तिकडनं मॉर्निंग नंबर वन तुम्हाला ऐकवणार आहे. सध्या मी व्हिक्टोरिया ब्रिज पास करतोय आणि या ब्रिजवरून जात असताना एक विचित्र अनुभव पाहायला मिळतोय. कितीतरी फोर व्हीलर ड्रायव्हर्स आहेत जे पुलाच्या बाजूलाच गाडी उभी करून, पुलावरच गाडी उभी करून थोडीशी बाजूला पूर पाहण्याचा आनंद लुटतायत. त्यांच्या मागे काही रिक्षावाले उभे आहेत, त्यांच्या मागे काही टू व्हीलर ड्रायव्हर स्वतःच्या टू व्हीलर पार्क करून पूर पाहण्याचा आनंद घेत आहेत. पूर पाहण्याचा आनंद घ्यायचाच असेल तर गाडी जरा लांब लावा आणि पायी चालत येऊन पूर बघा. उगाच ट्रॅफिकला अडथळा करू नका. सध्याची वेळ म्हणजे आता 9:30 ची वेळ आहे, त्यामुळे ट्रॅफिक जरा कमी आहे. हे ट्रॅफिक हळूहळू वाढणार आणि ह्या लोकांमुळे त्रास होणार म्हणून इतर कोणी लोक इकडं जाण्याचा प्रयत्न करतायत. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही या गोष्टीचा जरशी या गोष्टीची काळजी घ्या. कुठचाही प्रॉब्लेम असेल, कुठचीही समस्या असेल, कुठचाही प्रश्न असेल मनात पुरासंदर्भात, पुराच्या आजूबाजूला राहणाऱ्यांच्या मनात असो किंवा इतर कुणाच्याही मनात असो, 6601935 हा नंबर आहे. तुम्ही कॉल करून नंबरवर प्रश्न तुमचा सांगू शकतात, आपण तो महानगरपालिकेपर्यंत नक्की पोहोचवू. आपल्या द्वारा काही करता येत असेल तर ते सुद्धा करण्याची रेड एफएम 93.5 ची तयारी आहे. सोबतच नाशिक महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन डिपार्टमेंटला सुद्धा तुम्ही कॉल करू शकतात. इकडली सिच्युएशन काय आहे थोड्याच वेळात मी आता गोराराम मंदिराची जी गल्ली आहे जिकडे बऱ्याचशा टपऱ्या लागतात पूर आल्यानंतर तिकडे जाणार आहे आणि तिकडली सिच्युएशन तुम्हाला सांगणार आहे. जस्ट स्टे ट्यून्ड. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते राहो.